Good morning, everybody. Namabadai, Jaibim. So I'm going to start off by reading you a poem by Bhante.
I'll
read it in English first. And then Yasho Saga will instantly make it into Marathi poetry. So it was written in Kalimpong quite early on in his stay. Up and down the gravel path, between the flowering trees, I've walked this summer afternoon to give my spirit ease. I could not idly stand nor sit upon the grassy ground, for like a mill wheel in my head, the thoughts flew round and round. Oh, thoughts of life and thoughts of death chased thoughts of love and pain, like golden hawk and sable dove inside my reeling brain. The withered hopes like wind-whirled leaves thick on my heart did come, with dreads like shapes that dance for blood about the sorcerer's drum. So up and down the gravel paths, between the moon-white trees, through pools of silver I must walk to give my spirit ease. So shall I give you a bit by bit, or?
Yeah, and you might have to give me some.
Explain some words. Yeah. So up and down the gravel path.
Gravel.
Gravel. Little stones. Between the flowering trees.
आणि फुलांनी भरलेल्या झाडांमधून.
I've walked this summer afternoon.
To
give my spirit ease. I could not idly stand nor sit. Upon the grassy ground. For like a mill wheel in my head.
Mill wheel,
the wheel that you use to grind corn.
Like a mill wheel?
Mill wheel in my head.
Janukai ek prakare jata asto, jatyacha chaka pramane janukai, jatyacha chaka pramane janukai majha man challelo hoto.
The thoughts flew round and round.
Vichar je ahet sarke bharkatat hote.
Oh, thoughts of life and thoughts of death.
Jivnavishayiche vichar ani mrutyuche vichar.
Chased thoughts of love and pain.
आणि प्रेमाच्या आणि यातनेच्या विचारांचा पाठलाग करत होते.
Like golden hawk and sable black dove. Dove, a pigeon.
Pigeon, I don't know, hawk.
Hawk, but.
Garud.
Garud, yeah.
तर सोनेरी गरुडासारखं आणि काळ्या कबुतरासारखं.
Inside my reeling brain. Reeling, gungu.
आणि फिरणाऱ्या माझ्या मेंदूमध्ये.
The withered hopes like wind-whirled leaves, withered, dried up. Wind-whirled.
तर जब फिरणारा वारा आहे त्याला सुकवल्यासारखं.
Thick on my heart did come.
आणि अगदी माझ्या हृदयावर जणू फार मजबूतीने ते आलं.
With dreads like shapes that dance for blood. Shapes, dreads, fears.
तर जणू काही
like dreads, with dreads like shapes that dance for blood.
तर रक्तासाठी भुकेलेले जे आकार असतात अगदी त्याच्यासारखं ते त्याच्यासारखी भीती जणू काही माझ्याकडे आली.
About the sorcerer's drum.
तर तो जो डमरू असतो त्याच्यासारखं.
So up and down the gravel paths,
तर अशा प्रकारे ओबडधोबड रस्त्यावर चौवर आणि खाली चालत असताना
बिटवीन द मून व्हाईट ट्रीज
चंदेरी झाडांमध्ये
थ्रू पूल्स ऑफ सिल्वर आय मस्ट वॉक
आणि चंदेरी जो पूल
पूल्स पटल्स ऑफ वॉटर
पूल्स तर चंदेरी जे तलाव आहेत त्याच्यामधून
आय मस्ट वॉक
त्याच्यामधून मी चाललो पाहिजे
टू गिव्ह माय स्पिरिट ईज
आणि माझ्या चेतनेला जणू काही आराम देण्यासाठी त्याच्यामधून मी चाललो पाहिजे
आय रीड इट अगेन इन इंग्लिश जस्ट सो दॅट यू कॅन कॅच इट दिस टाइम
पुन्हा एकदा मी इंग्रजीमध्ये वाचतो मराठीत परत नाही करत मी आता
अप अँड डाऊन द ग्रॅव्हल पाथ बिटवीन द फ्लॉवरिंग ट्रीज आय वॉक्ड दिस समर आफ्टरनून To give my spirit ease. I could not idly stand nor sit upon the grassy ground, for like a mill wheel in my head the thoughts flew round and round. Oh, thoughts of life and thoughts of death chased thoughts of love and pain, like golden hawk and sable dove inside my reeling brain. The withered hopes like wind-whirled leaves thick on my heart did come, with dreads like shapes that dance for blood about the sorcerer's drum. So up and down the gravel paths, between the moon-white trees, through pools of silver I must walk to give my spirit ease.
Can do somebody to translate it in proper Marathi.
Even better than yours. So, yes, that's a poem about mindful walking.
तर ही स्मृतीपूर्वक चालण्याची कविता आहे.
And, well, interesting also because it's a revelation of Bhante's own experience of practicing spiritual life.
तर एक प्रकारे भंते जे आध्यात्मिक आचरण करता आहे तर त्याचंच हे उघड होणं आहे.
So, Now, what is whirling in your brains, if anything? Anything you'd like me to talk about this morning? Or would you like me to keep quiet? Anything left over from the previous days?
कालच्या दिवसांमधून काही राहिलेलं आहे का शिल्लक?
Explain it a bit more. Can you say where you want me to explore further?
तर कशामध्ये तुम्हाला अधिक स्पष्टीकरण पाहिजे जास्ती
Yeah, it's a bit difficult for me to know because there are many directions I could go in, so I need to know where there's unclarity or
तर वेगवेगळ्या दिशेला मी माझ्या विश्लेषण देऊ शकतो परंतु मला जर कळालं की नेमकं कशामध्ये स्पष्टता पाहिजे तर अधिक चांगलं होईल
बोलिये
So you mentioned that actually Subhuti mentioned that everything we have to see in the light of the dharma so Jitendra wants more explanation on that
I was thinking about that because I saw this morning the five buddha mandala there
karatar mi ya goshticha vichar karat hoto aaj sakali mi ita panch buddha mandal pahile
and well you know that each of the the Buddhas in the mandala represents a jnana.
आपला प्रत्येकाला माहिती आहे की मंडलामधला प्रत्येक बुद्ध एक प्रकारचं ज्ञान दर्शवतो.
It represents a particular aspect of wise awareness, wise attention even.
तर जो योग्य लक्ष देणं आहे किंवा wise attention and
wise awareness or wise attention.
जी योग्य जागृती आहे त्याचं ते प्रतीक असतात.
Of yoniso manasikara, you could say.
त्याला तुम्ही yoniso manasikara पण म्हणू शकता.
So the white Buddha in the center represents the wisdom of the jnana dhatu, of the dhamma dhatu.
मधले जे बुद्ध आहेत सफेद बुद्ध ते धर्म धातु प्रज्ञेचं किंवा ज्ञानाचं प्रतीक आहे.
Properly it's the dhamma dhatu jnana.
तर असं म्हणू शकतो आपण धर्मधातू ज्ञान.
Prajna and jnana are slightly different in meaning.
प्रज्ञा आणि ज्ञान यांचं अर्थामध्ये थोडा फरक आहे.
Prajna is the breaking through element of wisdom.
प्रज्ञा हा एक प्रकारे प्रज्ञेचा भेदून जाणारा अंग असतो त्याच्यामध्ये.
इट्स मंजुश्री सोड
जे मंजुश्रीच्या तलवारांच्या माध्यमातून दाखवलं जातं.
Prajna is what cuts through.
प्रज्ञा एखाद्या गोष्टीमधून भेदून जाते तोडून तोडते तिला.
ज्ञान इज the अवेअरनेस दॅट इज सोक्ड इन विजडम.
तर हे ज्ञान अशा प्रकारची गोष्ट असते की जी प्रज्ञामध्ये एक प्रकारे डुंबून जाते.
सो यू कुड से दॅट विथ ज्ञान यू लुक ॲट अविद्या अँड दॅट इज प्रज्ञा.
तर असं म्हणू शकतो आपण की ज्ञानाच्या माध्यमातून तुम्ही अविद्येला बघता आणि तिला तोडता तीच प्रज्ञा असते.
So anyway, the wisdom of the Dhamma Dhatu, the Dhamma Dhatu Jnana is Vairochana's wisdom.
तर धम्म धातु ज्ञान जे आहे ते वैरोचनाची प्रज्ञा आहे, ज्ञान आहे.
And the Bante explained that is it's the wisdom that sees Dhamma everywhere.
तर भंते त्याचं स्पष्टीकरण असं देतात की ती असं ज्ञान आहे, अशी प्रज्ञा आहे की जी सत्य सगळीकडे पाहतं.
It in everything it comes into contact with Dhamma.
जी कोणती गोष्ट संपर्कात येते त्या गोष्टीला धम्माच्या माध्यमातून पाहतो.
सो यस, वी आर टॉकिंग अबाउट द विजडम ऑफ द धम्म धातु.
एका अर्थाने आपण मग धम्म धातु प्रज्ञेविषयी बोलतो आहोत.
सो हाऊ डू वी प्रॅक्टिस दॅट काइंड ऑफ विजडम.
मग तशा प्रकारच्या प्रज्ञेचं आचरण आपण कसं करायचं?
Well, again, we go back to this theme of yoniso manasikara. We'll come on to that, yeah. We come back to this theme of yoniso manasikara.
पुन्हा आपण yoniso manasikara जो आहे त्याच्याकडे येऊया.
So yoniso manasikara is looking at things as they really are.
yoniso manasikara म्हणजे गोष्टी जशा आहेत तसं त्यांना पाहणं.
So it means that whatever you encounter, whatever experience comes to you, you look at it in as it really is.
तर ज्या गोष्टी तुमच्याकडे येतील किंवा जो काही अनुभव तुमच्याकडे येईल त्या गोष्टीला तुम्ही त्या जसं आहे तसं पाहण्याचा प्रयत्न करता.
So especially of course we apply that to the pains and pleasures of our life.
विशेषतः ही गोष्ट आपण आपल्या जीवनातले जे काही दुःख असतात किंवा यातना असतात त्याला आणि जे काही सुख असतं त्याला वापरण्याचा प्रयत्न करतो, लागण्याचा प्रयत्न करतो.
That's usually where we start to go wrong.
हे असे ठिकाण आहेत की जिथून कदाचित आपण चुकीच्या दिशेला जाऊ शकतो.
So when something pleasant comes to you, you look at it with yoniso manasikara.
आणि म्हणून जेव्हा एखादी सुखद गोष्ट तुमच्याकडे येईल तेव्हा तुम्ही तिला yoniso manasikaraच्या माध्यमातून बघता.
And you reflect that well, for the time being, this is giving me pleasant experience.
आणि मग अशा प्रकारचं चिंतन करता की आता तात्पुरतं हे मला एक सुखद अनुभव देत आहे.
But that pleasant experience is always connected with unpleasant experience.
आणि मग हा सुखद अनुभव नेहमीच असुखद अनुभवाशी, दुःखद अनुभवाशी जुडलेला असतो.
Everything pleasant sooner or later will turn into something unpleasant.
Je sukhad ahe aaj na udya nishchitat dukhad goshti madhe te parivartit honar ahe, badalnar ahe.
There's no situation in worldly life that can be completely and enduringly pleasant.
तर संसारिक जीवनामधला असा कुठलाही क्षण असणार नाही की जी पूर्णतः सुखमय गोष्ट असणार आहे.
So yes, you accept the pleasure but you don't forget the context of that pleasure.
मग काय करता तुम्ही तर सुख तर स्वीकारता परंतु सुखाचा जो संदर्भ आहे तो मात्र तुम्ही विसरत नाही.
Well, for instance, you have a pleasant taste in your mouth from eating something.
समजा काहीतरी खाल्ल्याने तुमच्या तोंडामध्ये फार चांगली सुखद असा अनुभव तुम्हाला आला.
And you remember that if you eat too much, you're going to feel sick, which means you're going to feel pain.
आणि मग त्यावेळेस तुम्हाला आठवण ठेवावी लागते की जर तुम्ही हे जास्तीचं खाल्लं तर निश्चितच तुम्ही आजारी पडाल आणि त्याच्यातून दुःख निर्माण होईल.
And you remember that if you start to try to live for that pleasant experience, well, you will have to suffer.
आणि तुम्ही हे पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करता की जर तुम्ही त्या खाण्यासाठी जगण्याचा त्या अनुभवासाठी जगण्याचा प्रयत्न केला तर ती गोष्ट तुम्हाला दुःखाकडे घेऊन जाईल यातनेकडे घेऊन जाईल.
You remember that one day things won't taste particularly pleasant.
आणि हळूहळू तुम्ही हे शिकाल की एक दिवस गोष्टी ज्या आहेत त्या अगदी विशिष्ट प्रकारच्या चवीसारख्या असणार नाही.
I saw Bante recently and he said this to me.
मी भंतेंना नुकतंच भेटलो आणि त्यांनी ही गोष्ट मला सांगितली.
He said he's got to an age where food doesn't have much taste.
ते असं म्हणतात की मी आता अशा वयात आलेलो आहे जिथे माझ्या अन्नाला तेवढी चव नाहीये.
And he said it's sometimes a bit of an effort to eat.
आणि ते हे पण म्हणाले की आता खाण्यासाठी काही त्यांना अधिक प्रयत्न करावे लागतात.
You know, he's got false teeth, it's difficult to eat.
आता त्यांचे ते नकली दात आहेत त्याच्यामुळे सुद्धा खाणं चावणं कठीण जात आहे.
And yes, the food just doesn't have much savor to it.
तर एक प्रकारे
फ्लेवर
तर अन्नाला त्यांच्या जे आहे ते एक विशिष्ट प्रकारचा स्वाद सुद्धा नाहीये.
सो व्हाइल यू आर एन्जॉयिंग द प्लेझंट टेस्ट ऑफ द फूड रिमेंबर यू मे नॉट ऑलवेज हॅव दिस.
आणि म्हणून अशा प्रकारच्या जेवणाचा स्वाद तुम्ही घेत असाल तेव्हा हे लक्षात ठेवा की हे नेहमीच तिथे असेल असं नाही.
रिमेंबर दॅट वन डे यू मे नॉट बी एबल टू एन्जॉय दिस.
हे पण लक्षात ठेवा की एक दिवशी अशा प्रकारचा आनंद घेणं तुम्हाला शक्य होणार नाही.
रिमेंबर दॅट देयर आर मेनी पीपल हू डोंट एन्जॉय दिस फॉर वेरियस रीझन्स.
हे पण लक्षात ठेवा की असे अनेक लोक आहेत की वेगवेगळ्या कारणास्तव त्यांना अशा गोष्टीचा आनंद घेता येत नाही.
रिमेंबर दॅट दिस इज नॉट व्हॉट टू लिव्ह लाईफ फॉर.
आणि हे पण लक्षात ठेवा की ही अशी गोष्ट नाही की जिच्यासाठी संपूर्ण जीवन घालवायचं ह्याच्यासाठी जीवन असेल.
सो दॅट्स जस्ट अ सिंपल टेस्ट दॅट्स योनिसो मनस्कार.
आता अगदी साध्या चवीसाठी सुद्धा आपण हा योनिसो मनस्कार पाहू शकतो.
यू कॅन गो डीपर दॅन दॅट.
तुम्ही याच्याही पेक्षा अधिक सखोल जाऊ शकता.
अँड यू कॅन रिफ्लेक्ट दॅट this taste, the food that's producing the taste, it's impermanent.
तुम्ही असा पण विचार करू शकता की जी चव आहे जो पदार्थ ही चव निर्माण करतो ते सगळं अनित्य आहे.
And you can even reflect that the self that is enjoying the taste and that gets some satisfaction from the taste is just a mind creation.
तुम्ही असा पण विचार करू शकता की जो मी ही चव चाकत आहे आणि त्या चवीचा अनुभव घेत आहे तो मी सुद्धा केवळ मनाने निर्माण केलेली कल्पना आहे.
इव्हन अ सिंपल टेस्ट, इव्हन अ प्लेझंट टेस्ट बूस्ट्स युअर इगो.
अगदी साधी चव ती सुद्धा तुमचा जो काही अहंकार असतं ती वाढवत असते.
इट स्ट्रेंथन्स युअर सेल्फ क्लिंगिंग.
तुमची स्वतःबद्दलची आसक्ती जी आहे ती अधिक मजबूत करत असते.
सो यू रिफ्लेक्ट इन दॅट सॉर्ट ऑफ वे.
मग तुम्ही अशा पद्धतीने चिंतन करत असता.
यू रिफ्लेक्ट दॅट दिस आर जस्ट कंडिशन्ड फेनोमेनन.
तुम्ही असा विचार करता की ह्या सगळ्या जणू काही संस्कारित गोष्टी आहेत.
दे राइज, दे फॉल.
त्या निर्माण होतात, त्या नष्ट होतात.
दे कम, दे गो.
ते येतात आणि जातात.
And that this is not where real happiness is to be found.
आणि ही अशी गोष्ट नाही की जिथे खरा आनंद आपण शोधू शकू.
सो दॅट्स ब्रेकफास्ट वी बीन डीलिंग विथ.
तर आता हे जे सांगितलं मी ते एक प्रकारे नाश्ता होता फक्त.
बट ऑफ कोर्स देयर आर आल्सो अनप्लेझंट एक्सपीरियन्सेस.
तर निश्चितच काही दुःखद सुद्धा अनुभव आपले असतात.
दिस मॉर्निंग श्रीमाला गॉट स्टंग बाय अ स्कॉर्पियन.
आज सकाळी श्रीमालांना विंचू चावला.
नॉट व्हेरी बॅडली आय से.
खूप मोठ्या प्रमाणात नाही.
अँड well, of course, Srimala being Srimala, she applied Yoniso Manaskara to it.
आता श्रीमाला ह्या श्रीमाला असल्यामुळे तिथे लगेच त्यांनी युनोसो मनस्कार जो आहे तो वापरला.
She thought, well, first of all, the scorpion is just doing his job.
पहिल्यांदा त्यांनी असा विचार केला की विंचू त्याचं काम करत आहे.
She felt no anger towards the scorpion.
आणि तिला त्यांना विंचू बद्दल द्वेष पण नाही आला.
And she thought, well, this pain is just part of life.
त्यांनी असा पण विचार केला की ह्या वेदना ज्या आहेत तो जीवनाचा एक भागच आहे.
I can have a pleasant feeling with my finger when I stroke something, so I can have a painful feeling too.
तर जसं एखाद्या गोष्टीला खाजवल्यानंतर जसा मला आनंद निर्माण होतो तसाच माझ्या बोटाला यातनामय अनुभव सुद्धा असू शकतो.
The pain will come.
यातना येतीलच.
Scorpions are part of life.
आणि विंचू जीवनाचा एक भागच आहे.
She thought, didn't she, Srimala? Yes. She thought, well, it's impermanent.
त्यांनी असा विचार केला की खरंच हे अनित्य आहे.
And she thought that the eye that feels the pain doesn't really exist.
तर तो मी ज्याला ह्या वेदनाचा अनुभव आलेला आहे तो खरंच अस्तित्वात नाही.
And she thought, well, yes, conditioned existence consists of pain.
आणि हे संस्कारित अस्तित्व आहे त्याच्यामध्येच यातना आहेत सामावलेल्या.
And what's really important is the Dhamma.
आणि म्हणून महत्वपूर्ण काय आहे तर तो धम्म आहे.
So while she was experiencing the pain of the scorpion, she was experiencing the bliss of the Dhamma.
आणि जेव्हा विंचू चावल्याच्या यातना त्या अनुभव करत होत्या त्याच वेळेस धम्माचं सुख सुद्धा त्या अनुभवण्याचा प्रयत्न करत होत्या.
Because she is Queen Srimala.
कारण त्या श्रीमाला राणी आहेत.
Because there's a sutra, the sutra of the lion's roar of Queen Srimala.
तर एक सूत्र आहे ज्याच्यामध्ये राणी श्रीमालाचं सिंहगर्जना अशा नावाचं सूत्र आहे.
So she gave a lion's roar to that scorpion's bite.
आणि त्या विंचूच्या चावण्याला त्यांनी जणू काही एक प्रकारे सिंहगर्जना दिलेली आहे.
So this is applying the Dhamma to your experience.
तर अशेच तुमच्या अनुभवाला धम्म लावणं.
Applying the Buddha's insight to your experience.
बुद्धाची जी अंतर्दृष्टी आहे ती तुमच्या अनुभवाला लावणं आहे.
Reflecting on it.
त्याच्यावर चिंतन करणं आहे.
Trying to see things in the way that the Buddha sees things.
ज्या पद्धतीने बुद्ध गोष्टीला बघतात त्या पद्धतीने बघणं आहे.
Now I've made a great deal of one particular unpleasant experience that we get.
विशेषतः एक विशिष्ट प्रकारचा जो वाईट अनुभव आपल्याला येत असतो त्याच्याबद्दल.
People being difficult for us.
विशेषतः इतर लोक जे आपल्याशी अडचणीत निर्माण करतात किंवा चुकीचं वागतात त्या संदर्भात.
We're very very fortunate that we have many people being difficult for us.
तर आपण खरंच सौभाग्यशाली आहोत की आपल्याशी खूप सारे लोक वाईट वागतात.
This is the function of the Sangha.
आणि हे संघाचं कार्य आहे.
The Sangha has to bring together people so that they can be difficult for you.
तर संघ अनेक लोकांना एकत्र आणतो जेणेकरून ते एकमेकांना खरंच अडचणीत आणतील.
Because then you have an opportunity to apply yoniso manasikara.
मग त्यातून जणू काही तुम्हाला संधी मिळते ज्याच्यात तुम्ही आपला युनिसो मनस्कार जो आहे तो वापरू शकता.
It's when things are difficult that you're more likely to reflect.
जेव्हा गोष्टी अडचणीत असतात अधिक कठीण असतात तेव्हा संधी असते अधिकाधिक चिंतन करण्याची.
The Buddha says that pleasure is the most difficult thing to craving is the most difficult thing to remove.
बुद्ध असं म्हणतात की तृष्णा अशा काढण्यासाठी फार कठीण अशी बाब आहे.
Because it's connected with pleasure.
कारण ती सुखाशी संबंधित आहे.
And pleasure where you've got no motive to change.
आणि सुखासाठी त्याला बदलवण्याचा किंवा आपला काहीच उद्देश असत नाही.
He said that ignorance is a bit more just a little bit easier to remove.
ते असं म्हणतात की मोहाला किंवा अज्ञाला काढणं थोडं सोपं आहे.
But it's quite difficult because of course if you're ignorant you don't know that you're ignorant.
पण तरी देखील ते कठीण आहे कारण जर तुम्ही अज्ञानी असाल तर तुम्ही अज्ञानी आहात हे तुम्हाला माहित नसतं.
So he said that hatred is the easiest thing to remove.
आणि मग ते असं म्हणतात की द्वेष अशी गोष्ट आहे जी सहज तुम्ही काढू शकता.
बिकॉज इट्स पेनफुल टू यू.
कारण ती तुम्हाला सुद्धा यातनामय असते.
सो व्हेन पीपल आर डिफिकल्ट विथ यू इट गिव्स यू यू रिअली वॉन्ट टू गेट रिड ऑफ इट.
जेव्हा लोक तुमच्यासोबत तुम्हाला त्रास देतात तेव्हा जणू काही त्या त्रासातून तुम्ही मुक्त होऊ इच्छिता.
अँड ऍक्च्युली यू लर्न क्वाईट क्विकली दॅट यू कांट रिमूव इट आउट देअर.
आणि लगेच तुमच्या लक्षात येईल की ही जी यातना आहे ती बाहेर अशी तुम्ही मिटवू शकत नाही.
अनफॉर्च्युनेटली यू कांट मेक पीपल बिहेव हाउ यू वॉन्ट देम टू बिहेव.
आणि दुर्दैवानं जसं तुम्हाला पाहिजे तसं लोकांना वागण्यासाठी तुम्ही लावू शकत नाही.
ऍक्च्युली प्रॉब्ली इट्स फॉर्च्युनेट दॅट यू कांट.
खरं तर असं सुदैवी राहील परंतु तसं तुम्ही करू शकत नाही.
व्हॉट यू कॅन चेंज इज युअर ओन रिएक्शन्स.
तुम्ही कशाला बदलू शकता तर स्वतःच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्याला तुम्ही बदलू शकता.
सो अ सिच्युएशन अराइजेस.
मग एखादी विशिष्ट घटना गोष्ट घडते.
समबडी डज समथिंग दॅट यू फाइंड डिफिकल्ट ऑर पेनफुल.
कोणीतरी तुमच्याशी असं काहीतरी करतं जे तुम्हाला खरंच अडचणीचं किंवा यातनामय वाटतं.
सो यू अप्लाय वाईज अटेंशन.
मग तिथे तुम्हाला योग्य लक्ष देण्याची गरज आहे.
यू रिफ्लेक्ट how is this happening?
आणि मग तुम्ही चिंतन करता की हे घडलं कसं?
It's the coming together of various conditions.
तुम्ही विचार करता की वेगवेगळ्या परिस्थितींमुळे हे निर्माण झालेलं आहे.
Well, clearly the other person is providing some of those conditions.
आणि स्पष्टपणे समोरचा व्यक्ती त्याच्यापैकी काही परिस्थिती निर्माण करतो आहे.
But what conditions am I providing?
मग आपण विचार करतो की मी कोणत्या परिस्थिती खरं तर त्या गोष्टीसाठी देतो आहे.
Some of those conditions that I provide may be my own past actions.
आणि काही परिस्थिती ज्या मी दिलेल्या आहेत स्वतः त्या कदाचित माझ्या पूर्वकर्माचा परिणाम पूर्वकर्म असतील.
But even if you behave perfectly, still that pain may come.
जरी तुम्ही अगदी परिपूर्ण वागलात तरी देखील अशा प्रकारच्या यातना येऊ शकतात.
The Buddha, after all, had difficulty with Devadatta.
आपल्याला माहिती की देवदत्त बुद्धांना सुद्धा देवदत्तासोबत काही अडचणी होत्या.
So then you have to reflect more deeply.
मग अशा वेळेस तुम्हाला अधिक चिंतन सखोल चिंतन करण्याची गरज आहे.
You think, what in me is upset?
मग त्यावेळेस असा विचार करावा लागेल की माझ्यामधलं असं काय आहे जे निराश आहे.
What is it in me that is reacting to this?
तर माझ्यामधलं असं काय आहे की जे ह्या गोष्टीला प्रतिक्रिया देत आहे.
So you got to be quite honest with yourself.
आणि मग अशा वेळेस तुम्हाला स्वतःशीच फार प्रामाणिक राहावं लागेल.
You need to see that you are reacting.
असं स्वतःला बघावं लागेल की खरंच तुम्ही प्रतिक्रिया दिलेली आहे, प्रतिक्रियात्मक आहात.
You know, often when you say that to people, they say, oh no, I'm not angry, he's just very, very bad.
जेव्हा तुम्ही असं एखाद्याला म्हणता तेव्हा लगेच तो व्यक्ती म्हणत असतो की नाही मी रागवलेलो नाहीये, तर तोच जरा जास्त वाईट होता.
Oh, he made me upset.
किंवा आपण म्हणतो की त्याने मला निराश बनवलं, दुःखी बनवलं.
But it's you that provides the conditions.
परंतु ते तुम्ही आहात जे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करता देता.
And those conditions go very, very deep indeed.
आणि ह्या ज्या परिस्थिती आहे, संस्कारिता जी आहे, ती फार सखोल आणि सखोल असू शकते.
It's your clinging to self.
आणि ही तुमची स्वतःची जी आहे आसक्ती असू शकते.
And so this is an occasion for six element practice.
आणि मग हा तो प्रसंग आहे जिथे तुम्ही सहा धातूचं ध्यान करू
शकता. One practice that I have is just to say to myself, it's not me, it's not mine, it's not myself.
एक सराव मी स्वतः वापरत असतो तो म्हणजे मी म्हणत असतो की हा मी नाहीये, हे माझं नाहीये, नॉट माइन.
Let go of the clinging that's at the bottom of it.
आणि त्याच्या आतमध्ये असणारी जी काही आसक्ती आहे तिला सुद्धा सोडून देता.
So that, but yes, you're sort of free of it.
आणि एक प्रकारे तुम्ही त्यातून मुक्त होता.
Things happen.
गोष्टी घडतात.
Pleasure comes, pain comes.
आनंद येतो, दुःख सुद्धा येतं.
Pain comes, blame comes, praise comes.
दोषारोपण येतं, प्रशंसा सुद्धा येते.
But you don't let it touch you.
परंतु त्याचा तुमच्यावर तुम्ही परिणाम होऊ देत नाही.
The worldly winds blow.
हे लोक स्वभाव जे आहेत ते वाहतच राहतील.
I've personally made this into my main practice.
जणू काही ह्या गोष्टीला मी माझा मुख्य सराव बनवलेला आहे.
I'm not very good at it, but I try to do the worldly winds practice.
मी ह्याच्यामध्ये अजून चांगला झालेलो नाही, परंतु मी प्रयत्न करतो ही जी लोक स्वभावांची सराव आहे तो करण्याचा.
Again, I remember Bhante saying this to me.
मला पुन्हा एक गोष्ट आठवते जी भंतेंनी सांगितली.
He was saying that he'd had quite a lot of criticism recently.
ते म्हणाले की तुम्हाला माहिती आहे की त्यांच्यावर फार मोठी टीका झालेली आहे नुकतीच.
And then he got a lot of praise.
आणि त्यानंतर त्यांची प्रशंसा पण झाली खूप.
And he said, you have to remember this.
आणि मग ते मला म्हणाले की तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.
Sometimes people are throwing stones at you.
कधी कधी लोक तुमच्याकडे दगड फेकतील.
But sooner or later they'll start giving you flowers.
आणि कधी ना कधी ते तुम्हाला फूल द्यायला सुरुवात करतील.
Sometimes they give you flowers.
कधी ते तुम्हाला फूल देतील.
But sooner or later they'll throw stones.
आणि आज नाही तर उद्या तुमच्यावर दगड मारतील.
This is life.
आणि हेच जीवन आहे.
You can't avoid it.
त्याला तुम्ही टाळू शकत नाही.
Especially if you're going to try to do something effective.
जर तुम्ही अधिक काही गोष्टी परिणामकारकरित्या करायला सुरुवात कराल तर हे घडेल.
So you have to blow with the worldly winds. So you have to bend with the worldly winds.
आणि म्हणून तुम्हाला काय करावं लागतं तर हे जे काही लोक स्वभावाचे वारे आहेत त्याच्यानुसार वाकावं लागतं.
You have to be like a tree.
तुम्हाला झाडासारखं व्हावं लागतं.
You just bend with the wind when it blows from this direction.
जेव्हा वारा या दिशेने येतो मग त्या दिशे त्या पद्धतीने तुम्हाला वाकावं लागतं.
You let the wind blow over you.
जेणेकरून तो वारा जो आहे तुमच्या वरून निघून जाईल.
Then when the wind comes from this direction, you let it blow over you.
आणि जेव्हा वारा या बाजूने येईल तेव्हा तो त्याला तुम्ही तुमच्या वरून वाहू देता.
But you just don't stay stiff and rigid because then you'll break.
मग त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे मजबूत राहत नाही किंवा पक्के राहत नाही जेणेकरून तुम्ही तुटाल.
So yes, you need to learn to apply wise attention to the worldly winds.
तर अशा प्रकारच्या लोकसभांवर तुम्ही योग्य लक्ष देण्याचं शिकता.
And this is the best practice.
आणि हे खरंच चांगला सराव आहे.
Because you can do it all the time.
कारण ही तुम्ही नेहमीच करू शकता, सातत्याने करू शकता.
Because the worldly winds blow all the time.
कारण हे लोकसभा आहे त्याचं वारं सातत्याने वाहत असतं.
Sometimes you succeed.
कधी तुम्ही यशस्वी व्हाल.
Sometimes you fail.
कधी तुम्ही अपयशी ठराल.
But if your sense of happiness is based on success, then you're going to be unhappy.
जर तुमचा आनंद जो आहे तो अशा प्रकारच्या यशस्वीतेवर अवलंबून असेल तर निश्चितच तुम्ही दुखी व्हाल.
Because you're never going to be completely successful.
कारण नेहमीच तुम्ही सातत्याने तुम्ही यशस्वी असणार नाही.
Even the Buddha wasn't completely successful.
बुद्ध सुद्धा परिपूर्ण अर्थाने यशस्वी नव्हते.
Whatever you get, something you'll lose.
जे काही तुम्ही मिळवाल काही ना काही तुम्ही गमवाल सुद्धा.
Whatever praise you get, you'll get some blame.
कितीही तुम्हाला प्रशंसा मिळो काही ना काही तुम्हाला दोष लागणारच आहे.
Whatever popularity you have, you'll have some unpopularity.
किती पण प्रसिद्धी तुमची झालेली असो काही ना काही कुप्रसिद्धी तुम्हाला लाभेलच.
So do you see what I mean? That you apply the Dhamma, the Buddha's insights, directly to your living daily experience.
तर तुम्ही काय करता तर जो काही दररोजचा जिवंत अनुभव आहे त्याला तुम्ही तुमचा धम्म किंवा तत्व जे आहे ते लावता.
I think sometimes we think of Dhamma as something that happens on retreat or when we're meditating.
कधी कधी आपण धम्माचा असा विचार करतो की जी गोष्ट केवळ शिबिरात घडणारी किंवा जेव्हा आपण ध्यान करतो त्यावेळेस घडणारी असा विचार करतो.
But the occasion to practice Dhamma is every moment of your life.
खरं तर धम्माचरणाची संधी आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणामध्ये असते.
And especially in the difficulties of life.
आणि विशेषतः जीवनाच्या कठीण क्षणामध्ये ती असते.
I think this is something again that Bhante has given us that's quite special.
ही अशी गोष्ट आहे की भंतेंनी पुन्हा एकदा आपल्याला म्हणजे फार महत्त्वाची अशी दिलेली आहे.
He's made the business of creating a movement into a practice for us.
तर त्यांनी एक प्रकारे अशा प्रकारचा संघ निर्माण करण्याचा जो व्यवहार केलेला आहे क्रिएटिंग अ
बिझनेस, the business of creating a movement into a practice for us.
ज्याच्यामध्ये आपण आचरण करू शकतो त्याच्यासाठी सगळा हा व्यवहार त्यांनी केलेला आहे.
He's made taking responsibility into a practice for us.
एक प्रकारे आपल्याला आचरणाची संधी मिळावी म्हणून जणू काही त्यांनी जबाबदारी घेतली.
Because it's never going to be easy.
कारण गोष्टी सहज असणार नाही.
If it was easy, well, you'd be in heaven.
जर खरंच गोष्टी सहज असत्या सोप्या असत्या तर तुम्ही स्वर्गात असता.
But it's not. You're in samsara.
खरं तर तुम्ही संसारात आहात स्वर्गात नाही.
You're trying to help transform samsara.
तुम्ही ह्या संसाराला परिवर्तित करण्यासाठी मदत करत आहात.
Together we're trying to transform samsara.
आपण एकत्रितरित्या ह्या संसाराला परिवर्तित करण्याचा प्रयत्न करतोय.
And samsara consists of other people.
आणि ह्या संसारामध्ये इतर लोक पण सहभागी असतात.
And they're never easy.
आणि ते लोक कधीच सहज असत नाही.
Usually if they seem easy, that's when you need to be most careful.
आणि जेव्हा ते सहज असल्याचं दिसतात तेव्हा अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
Because something is going on in the background.
कारण मग त्यावेळेस त्यांच्या पार्श्वभूमीमध्ये मनामध्ये दुसरं काहीतरी चाललेलं असतं.
So we need to take the difficulties of creating a movement as our practice.
तर अशा प्रकारे अडचणीची परिस्थितीमध्ये संघ निर्माण करण्याची बाब एक सराव म्हणून आपण घेतली पाहिजे.
What counts is how we deal with those difficulties.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट कोणती असेल तर अशा प्रकारच्या अडचणींना आपण कसं सामोरं जातो ते.
So Karuna, for instance, has been giving you a very, very good practice.
एक प्रकारे करुणा जणू काही तुम्हाला चांगला असा सराव देत आहे.
It's been getting at your insecurities.
खरं तर तुमच्या असुरक्षिततेला ती हात घालते आहे.
In other words, you think that you can be secure in this life.
कारण तुम्ही जणू काही विचार करता की ह्या जीवनामध्ये तुम्ही सुरक्षित राहाल.
Oh, thank you, Karuna.
धन्यवाद करुणा.
Yes, he said that with conviction, didn't he? Wow, they're so wonderful. They're giving us a teaching.
Karuna, खरच किती अद्भुत गोष्ट आहे. तुम्ही आम्हाला जणू काही शिकवण देत आहात.
Nothing in this life is secure.
या जीवनामध्ये कुठलीही गोष्ट सुरक्षित नाही.
Yeah, well, I'm joking, but it's serious.
खरं तर मी विनोद करतोय, परंतु फार ही गंभीर गोष्ट आहे.
There are things to be sorted out, of course.
निश्चितच काही गोष्टी आपल्याला सोडवाव्या लागतील.
But we have to learn to deal with them according to the Dhamma.
तर ह्या सोडवण्याच्या गोष्टीला आपल्याला धम्मानुसारच खरं तर सोडवावं लागेल.
And that means in accordance with the way things really are.
तर त्याचा अर्थ हे सोडवणं जशा गोष्टी आहेत तशा स्वरूपात सोडवणं.
It means in accordance with the truth of things.
गोष्टींचं जे सत्यता आहे त्याच्यानुसार सोडवणं.
It means recognizing that everything is impermanent.
ह्या गोष्टी लक्षात ठेवणं की प्रत्येक गोष्ट अनित्य आहे.
It means that recognizing there's no real me.
ह्या गोष्टीला लक्षात ठेवणं आहे की सत्य असा मी नाही, पक्का असा मी नाही.
And recognizing that my happiness is not going to come from worldly things.
आणि ही गोष्ट पण लक्षात घेण्यासारखी की आपलं जे सुख आहे ते संसारामधून, भौतिक गोष्टीमधून येणार नाही.
So that is dhamma. That's in accordance with dhamma.
आणि यालाच धर्मानुसार वागणं म्हणतात.
And of course recognizing there's a fourth lakshana sometimes, isn't there, that nibbana is to be only peace.
आणि हे चौथं जे लक्षण आहे ज्याला आपण असं म्हटलंय की निब्बाणच खरी शांती आहे, त्याला लक्षात घेणं.
That there is accessible to us complete happiness, ease, peace.
तर खरंच परिपूर्ण शांती, परिपूर्ण सहजता जी आहे ती आपल्याला मिळू शकते, प्राप्त होऊ शकते.
So that is how you apply the Dhamma in daily life.
आणि अशा प्रकारे मग तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये तुम्ही धम्म वापरता.
Convinced? Not completely.
तर ते मराठी तर ते असं म्हणतात की कुटुंब जे आहे त्या कुटुंबामध्ये जिथे आपल्याला जास्त सुरक्षित वाटतं त्याला आपण गट म्हणून पण पाहतो, बरोबर. आणि धरणं पण कठीण आहे. तर सो वी फील सिक्युअर इन द फॅमिली, वी ट्रीट फॅमिली ॲज अ ग्रुप ऑल्सो, अँड वी ट्राय टू लिव्ह दॅट ग्रुप, बट सेम टाइम वी वॉन्ट टू बी इन द फॅमिली ऑल्सो. सो इट्स डिफिकल्ट टू लिव्ह ऑल्सो अँड टू कॅच ऑल्सो. सो हाऊ टू अप्लाय धम्म द्या असंच ना. पडलं तर चालतंय, पडलं तर सोडतंय, काय सोडलं तर पळतंय असं.
But in a way you've already said.
एक अर्थाने तुम्ही स्वतःच ते सांगितलेलं आहे.
What you said is it's difficult.
तुम्ही हे म्हणालात की हे करणं खरंच कठीण आहे.
That's why you all took on this extremely hard practice.
आणि त्याच्यामुळे अतिशय कठीण असा सराव तुम्ही घेतलेला आहे.
I didn't feel strong enough for that practice, so I didn't take it.
एवढा कठीण सराव आहे, मी काय तेवढा मजबूत नव्हतो त्या कठीण सराव करायला, म्हणून मी काय ते घेतलं नाही.
Karunamaya has not been strong enough for that practice, so she didn't take it.
Karunamaya सुद्धा ह्या कठीण सरावासाठी तेवढ्या मजबूत नव्हत्या, म्हणून त्यांनी सुद्धा तो घेतला नाही.
Subhadra, he's too weak for that practice.
आणि सुभद्रा तर ह्याच्यात खरंच कमकुवत आहेत त्या सरावासाठी.
And I hope Dhammashali knows he's too weak for it.
आणि धर्मशालीला सुद्धा माहिती आहे की ते ह्याच्यात कमकुवत आहेत.
Well, Srimala has finished her family practice.
Srimalini tanchi kautumbik sarav jo ahe to sodlela aahe ata.
And Vajrasuri has finished her family practice.
Ani Vajrasuri sudha tancha kautumbik jo sarav ahe to thambavlela aahe.
Some of you have finished it but you still seem to be doing it.
To tumcha peki kai lokani sampavlela aahe parantu kartana dista.
Some of you when you really don't have to be bothering with the family still seem to do so.
Tumcha peki kai lokanna family chi kutumbaji chinta karnyachi garaj nahi. तरी देखील चिंता करताना दिसतात.
But yes, you've taken on this very difficult practice.
खरं तर तुम्ही स्वतः फार मोठा सराव घेतलेला आहे स्वतःवर.
And it'll give you many difficulties.
तुम्हाला फार अडचणी निर्माण होणार.
Wonderful, wonderful difficulties.
अगदी अद्भुत आणि रोचक अशा अडचणी.
Because in those difficulties is revealed the nature of existence.
तर त्या अडचणीच्या ह्याच्यातून जणू काही ह्या म्हणजे जी प्रवृत्ती आहे तिचा सत्य स्वभाव वर येतो पाहायला मिळतो.
You know that there's sometimes in the Theravada tradition says that dukkha has a certain root etymology.
तर थेरवाद परंपरा असं सांगते की दुःखाला एक आपलं मूळ असतं भावार्थ असतो.
अपॅरंटली खा मीन्स अ व्हील.
ख जे आहे ते म्हणजे चक्र आहे.
अँड डू मीन्स बॅड
आणि डू म्हणजे वाईट.
सो दुःख मीन्स बॅड व्हील.
तर दुःख म्हणजे काय आहे तर वाईट चक्र आहे.
सो यू इन अ बुलेट कार्ट.
तर तुम्ही एक बैलगाडी मध्ये आहात.
अँड यू गॉट बॅड व्हील्स ऑन द बुलेट कार्ट.
आणि त्याला चांगली चाकं नाहीये.
सो व्हेन यू गो अलोंग इट्स लाइक दॅट.
अरे जेव्हा ही खराब चाकं बैलगाडी चालते तेव्हा अशा प्रकारे चालते.
सो लाईफ इज लाईक दॅट.
तर जीवन अशा प्रकारे आहे.
इट्स ऑलवेज बंपी.
तर ते प्रत्येक वेळी असं उडी मारणारं जीवन आहे.
अँड फॅमिली लाईफ इज इव्हन मोर बंपी.
आणि कौटुंबिक जीवन तर अधिकच अशा उड्या घेणारं जीवन आहे.
समटाइम्स वी इव्हन फॉल आउट ऑफ द कार.
कधी कधी तर बैलगाडीतून आपण पडत असतो तशा प्रकारे.
सो द इल फिटिंग व्हील टेल्स अस we've got life wrong, we haven't understood it.
तर हे चुकीच्या पद्धतीने लावलेली चाकं आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात की जीवन खरंच चुकीचं आहे. तिला त्याला आपण चुकीच्या पद्धतीने घेतलेला.
Our attachment gets us back into the cart again and again and again.
तर आपली जीवनाची आसक्ती काय करते पुन्हा पुन्हा आपल्याला बैलगाडीत बसवत असते.
You go on retreat.
आपण शिबिराला जातो.
And suddenly you're just cruising along on the freeway in a lovely big what would be a good big car, a Tavera.
कारण तुम्ही अगदी चांगल्या तऱ्हेने चालत चाललेला असता इकडे आणि एक सुंदर मोठी कार तवेरा येते.
Very smooth, very easy.
फारच चांगली आणि सहज चालणारी कार असते.
Then you go back, you get in your bullet cart and off you go.
आणि मग अचानक काय होतं की तुम्ही तुमच्या पुन्हा बैलगाडीमध्ये जाता आणि पुन्हा असं उडायला सुरुवात करता.
And you rush back to your bullet cart.
एक प्रकारे अशा चांगल्या अनुभवातून पण काय करता तुम्ही की बैलगाडीच्या अनुभवाकडे पळता.
You're going along the Tavera and you're all the time thinking, oh, I want to be in my bullet car.
आणि या तवेरा मधून जाताना सुद्धा तुम्हाला नेहमीच वाटत असतं की माझ्या बैलगाडीत गेलं पाहिजे.
माझा बैलगाडी पाहिजे.
माझी बैलगाडी पाहिजे.
It's the difficulties that show you your attachment.
तर अडचणी जणू काही तुमची जी आसक्ती आहे ती दाखवत असते.
It's your difficulties that show you your ignorance.
अडचणी जे आहेत ते तुमचं अज्ञान दाखवतात.
It's your difficulties that show you your satkaya drishti.
तुमची अडचणी जे आहेत त्या तुमची सत्काय दृष्टी दाखवतात.
So yes, the family is a very very good practice.
तर कुटुंब खरंच एक चांगला सराव आहे.
बिकॉज देयर इज अ लॉट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी.
त्याच्यामध्ये खूप सारी जबाबदारी असते.
अँड रिस्पॉन्सिबिलिटी मीन्स वरी, मीन्स एंग्झायटी, मीन्स इनसिक्युरिटी.
आणि जबाबदारी म्हणजे चिंता करणं आहे, असुरक्षितता आहे, काळजी करणं आहे.
वंडरफुल,
अद्भुत.
दॅट मीन्स यू आर गोइंग टू सी दॅट लाईफ इज इम्परमनंट.
कारण तुम्ही त्याच्यातून मग जीवन अनित्य आहे हे बघू शकता.
And well, family life means a lot of attachment.
कुटुंबिक जीवन म्हणजे खूप सारा आसक्ती असते.
And that means a lot of suffering.
त्याचा अर्थ खूप सारा दुःख.
Because things go wrong, people get ill, they get sick, they leave, they are angry with you and so on.
कारण कुटुंबिक जीवन म्हणजे दुःख आहे. कारण त्याच्यातून गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या घडत राहतात. आजार पण येईल, लोक तुम्हाला सोडून जातील, लोक तुमच्यावर रागावतील.
सो यस, यू हॅव टू यूज दीज थिंग्स इन फॅमिली लाईफ.
आणि ह्या कौटुंबिक जीवनातील गोष्टी ज्या आहेत त्याचा तुम्ही वापर केला पाहिजे.
बिकॉज दे रिव्हील युअर फंडामेंटल मिस्टेक अबाउट लाईफ.
तर जीवनाची जी काही मूलभूत आपली चूक आहे जणू काही तीच ती आपल्या समोर उघड करते.
यू बिलीव्ह दॅट यू हॅव अ रिअल परमनंट सेल्फ.
तुम्ही जणू काही असा विश्वास ठेवता की तुम्हाला स्वतःला सत्य आणि कायम स्वरूपी असा स्व आहे.
यू बिलीव्ह दॅट इन कंडिशनड एक्झिस्टन्स इज पॉसिबल टू हॅव permanent happiness.
आणि याच्यावर जणू काही तुम्ही विश्वास ठेवता की ह्या संस्कारित अस्तित्वामध्ये कायम स्वरूपाचं सुख मिळणं शक्य आहे यावर तुम्ही विश्वास ठेवता.
Every moment of the day in your family life you're being told that's not true.
आणि अगदी दिवसातला प्रत्येक क्षणी आणि तुमच्या जीवनातला म्हणजे कौटुंबिक जीवनातल्या प्रत्येक क्षणी तुम्हाला हे दाखवलं जातं की जे ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे ते सत्य नाही.
सो यू नीड टू यूज दॅट.
आणि तुम्हाला मग याचा वापर करण्याची गरज आहे.
आय थिंक वी नीड टू टॉक मच मोर अबाउट दिस.
आपण याच्याविषयी अधिक खूप बोललं पाहिजे.
बिकॉज आय थिंक देयर इज अन आयडिया अराउंड इवन इन आवर मूव्हमेंट दॅट आय कांट डू स्पिरिच्युअल लाईफ.
कारण आपल्या संघामध्ये सुद्धा एक प्रकारे अशी कल्पना आहे की मी आध्यात्मिक जीवन जगू शकत नाही.
आय एम हेल्पलेस.
मी काही उपयोगाचा नाही.
मी काय करू शकतो.
मी काय करू शकतो.
Yeah, what can I do?
मी काय करू शकतो.
So yes, and when I go on retreat then I'm leading spiritual life.
आणि मग मी जेव्हा शिबिरात जातो तेव्हाच मी फक्त आध्यात्मिक जीवन जगतो.
We shouldn't be ordaining people who are not able to use their real life as spiritual practice.
आपण त्या लोकांची खरंच दीक्षा करू नये जे लोक आपल्या जीवनाला आपला सराव म्हणून वापरत नाहीत.
I think this is something we need to look at much more closely.
ही अशी गोष्ट आहे की ज्याला आपण खरंच फार जवळून पाहिलं पाहिजे.
इट्स अ डिफिकल्ट थिंग विथ यंग पीपल. यू मस्ट एक्सपिरियन्स दिस एट नागलोका.
खरं तर तरुण मुलांसाठी थोडीशी कठीण गोष्ट आहे. नागलोक मध्ये तुम्ही त्याचा अनुभव घेतला असेल.
बिकॉज इन अ वे दे गॉट सच गुड कंडिशन्स.
कारण एका अर्थाने त्यांना फार चांगली परिस्थिती असते.
नथिंग मच टू वरी अबाउट.
खूप साऱ्या गोष्टींची चिंता करण्याची गरज नसते.
व्हेरी फ्यू रिस्पॉन्सिबिलिटीज.
फारच कमी जबाबदाऱ्या असतात.
एंड वी गॉट टू ट्राय टू जज विथ देम आर दे गोइंग टू डील विथ द रिस्पॉन्सिबिलिटीज दॅट विल कम टू देम as spiritual life.
आणि मग आपल्याला त्यांना अशाच प्रकारे बघावं लागेल की जेव्हा त्यांच्यावर जबाबदारी येतील तेव्हा त्या जबाबदारींना आध्यात्मिक जीवनाच्या स्वरूपात ते खरंच सांभाळू शकतील का.
And when we're trying to judge people who are already married with jobs, we need to look at how they are in their jobs and in their marriage.
आणि जेव्हा विशेषतः काम करणाऱ्या लोकांच्या संदर्भात आपल्याला हे जर बघायचं असेल तर ते त्यांच्या कामामध्ये आणि कुटुंबामध्ये कसे आहेत हे आपल्याला बघावं लागेल.
We need to look much more closely than we sometimes can do, or we sometimes do.
जेवढं आपण त्यांना जवळून बघतो त्याच्यापेक्षा अधिक जवळून आपण त्यांना आपल्याला त्यांना बघावं लागेल.
People are often very very good on retreat.
लोक शिबिरामध्ये फार चांगले असतात.
And they really are. It's not an act.
तर ते केवळ दाखवतात असं नाही तर खरंच ते शिबिरात चांगले असतात.
I don't deny that when they're on retreat they're often really sincere.
मी याला नाकारत नाही की जेव्हा ते शिबिरात असतात तेव्हा खरंच प्रामाणिक असतात.
But do they know how to use their daily life as spiritual practice?
परंतु त्यांना खरंच त्यांच्या दररोजच्या जीवनाला आध्यात्मिक सराव म्हणून वापरता येतो का, वापरायचं माहिती आहे का?
This is what you really need to think about and ask yourselves.
आणि ह्या गोष्टीबद्दल खरंच तुम्हाला विचार करावा लागेल आणि तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारावा लागेल.
And in order to do that you need to be doing it yourselves.
आणि हे करण्यासाठी तुम्हाला स्वतःला सुद्धा ती गोष्ट करावी लागेल.
You shouldn't think when I'm retired then I will do spiritual life.
तुम्हाला स्वतःला असा विचार करण्याची गरज नाही की आता मी जेव्हा सेवानिवृत्त होईल तेव्हा मग मी आध्यात्मिक जीवन जगेल.
I've seen too many people say that.
आम्ही अनेक लोकांना असं म्हणताना पाहिलं.
What happens when they retire?
जेव्हा ते सेवानिवृत्त होतात तेव्हा काय घडतं?
They play with their grandchildren.
ते त्यांच्या नातवांबरोबर खेळतात.
It's too late.
फार उशीर झालेला असतो.
You've lost your energy.
तुमची शक्ती नाहीशी झालेली असते.
It's too late.
फारच उशीर झालेला असतो.
And you feel, let me relax, let my son take all the responsibility.
मग त्यावेळेस तुम्हाला वाटतं की आता मला जर आराम करू द्या, माझ्या मुलांना जबाबदारी घेऊ द्या.
Let my daughter-in-law look after me.
माझ्या सुनेला माझी काळजी घेऊ द्या.
And let my little grandchildren come and love their granddaddy or grandmummy.
आणि माझ्या नातवांना येऊ द्या आणि आजीला आणि आजोबांवर प्रेम करू द्या.
And you know, you completely have spoiled them.
आणि मग तुम्ही काय करता, एक प्रकारे त्यांना बिघडून टाकता.
यू गिव देम लॉट्स ऑफ स्वीट्स अँड सो ऑन.
खूप सारे मिठाई त्यांना देता.
सो दे रियली लव यू.
जेणेकरून ते तुमच्यावर खरंच प्रेम करतील.
सो यू फील रियली स्पेशल.
आणि मग तुम्हाला फार विशेष वाटतं.
अँड व्हॉट इज कमिंग?
काय मिळतं त्याच्यातून?
डेथ.
केवळ मृत्यू. काय येते जवळ? तर मृत्यू.
सो येस, डोंट पुश इट ऑफ.
आणि म्हणून याला बाजूला ठेवू नका.
अँड आय थिंक वी नीड टू स्टिम्युलेट विथ इन आवर ऑर्डर मच मोर डिस्कशन about applying dhamma to daily life.
तर दररोजच्या जीवनामध्ये धम्म वापरायचा ह्या गोष्टीच्या विचारांना जास्त आपण आपल्या संघामध्ये प्रेरित केलं पाहिजे.
सो वेल यू नीड टू आस्क योरसेल्व्स, एम आय अप्लाइंग धम्म इन द डिफिकल्ट सिच्युएशन्स ऑफ माय फॅमिली लाईफ, माय वर्क लाईफ.
आणि स्वतःला आपण प्रश्न विचारला पाहिजे की माझ्या कौटुंबिक जीवनातील अडचणीच्या प्रसंगात आणि कामातील अडचणीच्या प्रसंगात मी धम्म वापरतोय का, लावतोय का.
And well, am I applying them to the pleasant situations too?
आणि त्याचबरोबर जे काही आनंदाचे क्षण आहेत तिथे सुद्धा मी धम्म लावतो का.
Am I working on my attachment?
मी स्वतः माझ्या आसक्तीवर काम करतोय का.
And so on.
अशा प्रकारे.
So I'm glad this topic came up because I think it's one of those we need to address much more.
खरंच हा विषय आला ते फार चांगलं झालं, कारण याविषयी खरंच आपण विचार केला पाहिजे.
आय थिंक वी नीड टू टॉक मच मोर अबाउट द रियालिटी ऑफ पीपल्स लाईव्स.
आपण लोकांच्या जीवनाची जी सत्यता आहे त्याच्याविषयी अधिक बोललं पाहिजे.
आय एम प्राउड दॅट इन आवर ऑर्डर But there are people living quite a different sort of family life.
एक प्रकारे आपल्याला अभिमान असला पाहिजे की आपल्या संघामध्ये वेगळ्या प्रकारचा कौटुंबिक जीवन जगणारे लोक आहेत.
Even a few of you here, I know your family life.
तुमच्यापैकी काही लोकांचं कौटुंबिक जीवन मी स्वतः जाणतो.
And it's quite different.
आणि इतरांपेक्षा ते फार वेगळं आहे.
You know, husband and wife are equals.
जिथे पती आणि पत्नी समान आहेत.
They're both committed to Dhamma.
ते दोघेही धर्मासाठी प्रतिज्ञाबद्ध आहेत.
And they work together to help each other.
ते एकमेकांना मदत करण्यासाठी एकत्र काम करतात.
They try to apply Dhamma in their lives.
त्यांच्या जीवनामध्ये धम्म वापरण्याचा प्रयत्न करतात.
Well, Jitendra himself was telling me that he and Sheila Bharti are studying together.
जितेंद्र मला सांगत होते की ते आणि त्यांची पत्नी शील भारती एकत्र अभ्यास करतात.
Yes, I think there is something quite special coming.
निश्चितच याच्यामध्ये काही ना काही विशेष आहे.
I don't know all of your lives, but I know quite a few.
मी सगळ्यांच्या जीवनाबद्दल काही जाणत नाही, परंतु तुमच्यापैकी काही लोकांच्या जीवनाबद्दल जाणतो.
And personally, I feel very, very proud of this feature of our order here.
आणि आपल्या संघाचं हितलं जे हे वैशिष्ट्य आहे त्याच्याबद्दल मला स्वतःला फार अभिमान वाटतो.
This is another of those things that I feel it gets overlooked. It's one of those things that I feel gets overlooked. Not mentioned. Yeah.
तर ही अशी गोष्ट आहे की कधी कधी तिच्याकडे तेवढं लक्ष दिलं जात नाही.
You know, we're always talking about, oh, there's groupism, there's center's not going properly, etc., etc., etc.
बऱ्याचदा आपण असं म्हणत असतो की हे चांगलं चाललेलं नाही, तिथे गटबाजी आहे, सेंटर व्यवस्थित चाललेलं नाही.
But yes, we produce Sudarshans.
परंतु आपण सुदर्शनांची निर्मिती केलेली आहे.
And we produce Tarudaya, Bhairaja, Vijaya and Amoga City, etc., etc., etc.
आपण तारहृदया अभयराजा यांना निर्माण केलेला आहे, विजय आणि अमुक सिद्धी यांना पण निर्माण केलेला आहे.
There's many of you here.
आणि तुमच्यापैकी अनेकांना निर्माण केलं.
And I'm proud of that.
आणि मला त्याचा अभिमान वाटतो.
It's something I boast about.
ज्याच्याबद्दल खरंच माझी छाती फुलून येते अशी गोष्ट.
These are the real things.
ह्या खऱ्या अशा गोष्टी आहेत.
Centers are very important.
केंद्र महत्वाची बाब आहेत.
But the really most important thing is the production of individuals and the transformation of real social life.
त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे व्यक्तींची निर्मिती आणि समाजाचं परिवर्तन.
You know, in Ambedkarism generally there's a lot of talk of social change.
आपल्याला माहिती आहे की आंबेडकरवादामध्ये खूप सारं समाजाच्या परिवर्तनाबद्दल बोललं जातं.
But it's never applied to family life.
परंतु ती गोष्ट कधीच कौटुंबिक जीवनाला लावली जात नाही.
So you know, a political leader gets up and says equality, equality, equality.
आणि एखादा राजकीय नेता उठून उभा राहतो आणि म्हणतो की समता पाहिजे, समता पाहिजे, समता पाहिजे.
Then he goes home and beats his wife.
आणि तो घरी जातो आणि बायकोला मारतो.
Literally.
अगदी शब्दशः तो घरी जाऊन बायकोला मारतो.
But in our order, we're really changing life within the family.
तर आपल्या संघामध्ये आपण काय करत असतो तर कुटुंबामधलं जीवन बदलवत असतो.
So I'd like us to talk much more about that work.
आणि ह्या आपल्या कामाबद्दल आपण अधिक बोललं पाहिजे असं मला वाटतं.
And how it's carried out.
आणि त्याला कसं पुढे घेऊन जायचं याच्याबद्दल बोललं पाहिजे.
And you are the people to talk about it because you are doing it.
आणि तुम्ही ते लोक आहात जे याच्याबद्दल बोलू शकता कारण तुम्ही स्वतः ते करता आहात.
And it is something quite different from the Indian norm is emerging.
तर सर्वसाधारणपणे भारतीय जे मूल्य आहेत त्याच्यापेक्षा ही फार वेगळी अशी गोष्ट जणू काही निर्माण होते आहे.
But still you need to go further.
परंतु यात सुद्धा तुम्हाला अधिक पुढे जाण्याची गरज आहे.
You need to see the difficulties as opportunities.
तुम्हाला अडचणींना समस्यांना संधी म्हणून बघता आलं पाहिजे.
This is what Guru Padmasambhava says.
आणि हीच गोष्ट गुरु पद्मसंभव सांगतात.
He says the Dhamma is transforming difficulties into opportunities for realization.
तर ते असं म्हणतात की धम्म म्हणजे अडचणींना संधीमध्ये परिवर्तित करणं ज्यातून तुम्हाला प्राप्ती होऊ शकेल.
ओके, I quietened you yet? No.
मोठ्याने विचारा.
मोठा बोल. आवाज द.
तुम्ही उठलात पण आवाज तेवढाच.
आवाज तो
Jitendra is saying that he likes Subhuti's answer, but what people usually think that sometimes people create some difficulties, give some difficulties, and it is good that actually we took it as a practice. Actually, we can work on ourselves. But the person actually who is giving difficulty and people means. Nobody looks after him actually, no, nobody tells him that he is giving difficulty. Like when in the Vinaya actually, Buddha used to have some kind of a Vinaya to treat these kind of people. And so nobody is treating them, no, Subhuti is not treating them, Bhante is not treating them, so that sort of feelings are also there.
Well, you have to deal with those feelings.
तर तुम्हाला मग अशा प्रकारच्या भावनांवर पण काम करावं लागेल.
आय डोंट वॉन्ट टू गिव्ह यू एनी एक्सक्यूज फॉर एस्केपिंग दिस.
तर याच्यातून पलायन करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं मी तुम्हाला कारण देऊ इच्छित नाही.
बिकॉज व्हॉट पीपल डू इज से यस यस इट्स व्हेरी ट्रू व्हॉट सुबुती सेज, व्हेरी ट्रू.
कारण लोक असंच म्हणतात की हा सुबुती सांगतात ते अगदी बरोबर आहे, बरोबर आहे.
परंतु बट somebody should deal with that.
कोणी तरी त्या लोकांना धडा शिकवला पाहिजे.
Preferably with a big stick.
कदाचित मोठी काठी घेऊन.
But you deal with yourself.
तुम्ही स्वतःवर काम करा.
And then communicate.
आणि मग त्यांच्याबरोबर संपर्क करा.
But unless you've dealt with yourself, your communication will just be part of the problem.
जोपर्यंत तुम्ही स्वतःवर काम करत नाही तोपर्यंत तुमचा संपर्क पण त्या अडचणीचा एक भाग असेल.
And I think if everybody concentrated on themselves, you'd find a lot of things resolved.
जर प्रत्येक जण स्वतःवर जर केंद्रित झाला तर अनेक गोष्टी सुटल्याचा तुम्हाला अनुभव येईल.
A lot of things are not being dealt with now.
अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या अजून सोडवलेल्या नाहीयेत.
So deal with the one thing that you can deal with.
आणि म्हणून अशी एक गोष्ट सोडवा जिला खरंच तुम्ही सोडवू शकता.
स्वयं.
आणि ती म्हणजे स्वतः.
Deal with yourself.
स्वतःला स्वतःवरच काम करा.
And I assure you, I promise you, that will have a big effect outside you.
आणि मग याची मी तुम्हाला खात्री देतो की त्याचा निश्चितच बाहेर सुद्धा परिणाम होईल.
If many more of us were calm, positive, unreactive, a lot of things would just calm down.
जर आपल्यापैकी अधिकाधिक लोक जर शांत झाले, प्रतिक्रिया न देणारे झाले, तर निश्चितच अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपोआप शांत होतील.
I think it's time for us all just to forget about trying to sort everybody out.
तर आपण आता ही वेळ आलेली आहे की प्रत्येक माणसाला सोडवण्यासाठीची गोष्ट आपण सोडून दिली पाहिजे.
Very seldom does it really work.
खरंच अशी गोष्ट जी फारच कमी प्रमाणात ही गोष्ट कार्य करू शकते.
You sort this out, then that happens.
एक गोष्ट तुम्ही सोडवाल तर दुसरी घडेल.
But the one thing you haven't sorted out is there.
आणि जी गोष्ट अजून तुम्ही सोडवलेली नाही ती कुठे आहे तर इथे आहे.
We need many, many more people who are taking a much deeper responsibility for themselves.
आपल्याला स्वतःची अधिक सखोल जबाबदारी घेणारे अधिकाधिक लोक पाहिजेत.
And that would change the atmosphere.
आणि त्याच्यातून मग वातावरण बदलेल.
And you can see that happening sometimes.
कधी कधी तुम्ही बघू शकता की तसं घडतंय.
You can see that somebody who's got some depth of insight and practice has a big effect without sorting anything out.
तर असा व्यक्ती ज्याला खरंच आचरणाची गंभीरता आहे असा व्यक्ती कुठलीही गोष्ट न सोडवता सुद्धा त्याचा फार मोठा परिणाम होतो.
You know, the Buddha said that when the lion roars, all other animals fall silent.
बुद्ध सांगतात की जेव्हा सिंह गर्जना होते तेव्हा इतर प्राणी जे आहेत ते आपोआप शांत होतं.
Become a lion.
Become
a lion.
मग तुम्ही स्वतः सिंह बना.
That doesn't mean you shout at everybody.
तर याचा अर्थ नाही सगळ्यांवर ओरडा.
It's just they just have to see you and they calm down.
लोकांनी काय केलं लोकांना काय करावं लागेल त्यांनी फक्त तुम्हाला बघावं लागेल आणि आपोआपच शांत होतील.
They see the lion and they just hello, good afternoon, hello, Jai Bhim.
आणि मग ते असं सिंहाला बघतील आणि म्हणतील की जय भीम शुभ दुपार.
So शुभ दुपार.
Good afternoon.
Shubha Dupa. So yes, I think that we've had a big period of NVC, this, that.
आता आपल्याकडे बऱ्याच गोष्टी आपण केल्या एनव्हीसी केलं हे केलं ते
केलं. I tried a lot to resolve things.
मी स्वतः गोष्टी सोडवण्यासाठी खूप प्रयत्न केला.
It works to some extent.
काही अंशी ते काम करतात.
And you can teach a lot about people and yourself.
तुम्ही स्वतः लोकांबद्दल आणि स्वतःबद्दल खूप काही शिकू शकता.
But in the end, people only take advantage of it if they want to.
खर तर जर लोकांची इच्छा असेल त्या गोष्टीचा फायदा घेण्याची तरच त्यांना फायदा होऊ शकतो.
चंद्रशील had a conversation with Bhante.
चंद्रशीलांचा भंतेंसोबत संपर्क झाला.
Just a few weeks ago.
काही आठवड्यांपूर्वीच.
And Chandrashil, I think, was complaining about the things in India. Oh, sorry, not complaining. He was telling Bhante about all the difficulties in the movement.
चंद्रशील त्यावेळी भारतीय चळवळीत असणाऱ्या समस्या भंतेंना सांगत होते.
And Bhante said were two things, I think, that I remember from what Chandrashil said.
ज्या गोष्टी सांगितल्या त्यातल्या दोन गोष्टी बंतेंनी त्यांना सांगितल्याचं मला आठवत आहे.
चंद्रशील said, well, what can we do when people are quarreling, when people fall out with each other?
चंद्रशील म्हणाले की जेव्हा लोक भांडतात एकमेकांबरोबर त्यांचं जुळत नाही तेव्हा आपण काय करायचं.
Well, Bhante said, well, if they want your help, you can give your help.
मग बंते म्हणाले की जर लोकांना तुमची मदत पाहिजे असेल तर त्यांना मदत द्या.
But if they don't want it, it's not your business.
आणि जर त्यांना मदत नसेल पाहिजे तर तुमचं काम नाही म्हणते.
Don't feel responsible.
त्याच्यासाठी स्वतःला जबाबदार धरू नका.
If they want to stay quarreling, let them quarrel.
जर त्यांना भांडत राहायची इच्छा असेल तर त्यांना भांडत बसू द्या.
If somebody wants to be in a bad state, let them be in a bad state.
जर एखाद्याला वाईट मानसिक अवस्थेत राहायचं असेल तर त्यांना वाईट मानसिक अवस्थेत राहू द्या.
It's not your problem.
तो तुमचा प्रॉब्लेम नाहीये.
If they give you difficulties, well, that's your opportunity.
जर ते तुम्हाला अडचणी निर्माण करत असतील तर ती तुमच्यासाठी संधी आहे.
And then Chandrashil went on, yes, but you know, things are quite a lot of quarreling and so forth.
आणि मग पुढे पुन्हा चंद्रशील सांगत राहिले की हा कसं तरी असलं तरी खूप भांडणं आहेत.
And Bhante said, well, the movement is very young.
मग भंते म्हणाले की आपले आंदोलन अगदी नवीन आहे.
We're just in the first generation.
आपलं पहिलंच जुनं काही पिढी आहे.
It'll take two or three generations for it to be really established.
आंदोलनाला खरंच स्थापित होण्यासाठी दोन तीन पिढ्या लागतील.
I think if we had this attitude, a lot of tension would go.
जर अशा प्रकारचा आपला दृष्टिकोन असेल तर खूप सारा तणाव नाहीसा होईल.
I think the attitude you often hear of panic is really counterproductive.
तर कधी कधी अगदी खूप जास्त म्हणजे काय होतं आपत्काळ आल्याचं जे काही भावना असते आपली एक प्रकारे त्याच्यातून वाईटच निर्माण होतं.
People running around saying fire, fire, earthquake, earthquake.
शिरो काय लोक अशा प्रकारे पळण्याचा प्रयत्न करतात की आग लागली भूकंप भूकंप
atom bomb
अणुबॉम्ब अणुबॉम्ब
end of the world.
आता जग संपणार आहे.
And it's just that these people are quarreling with these people.
तर नेमकं काय असतं तर हे लोक त्याच्याबरोबर भांडत असतात.
Tomorrow they'll be good friends and they'll be quarreling with somebody else.
मग दोन दिवसानंतर ते दोघं चांगले मित्र बनतील आणि दुसऱ्याबरोबर भांडतील.
They're all still in the order. They're still coming on the retreat. They're still trying at least a little.
असं भांडताना सुद्धा ते संघामध्येच असतील, शिबिरावर येतील.
Let's relax. For goodness sake, let's relax.
आणि कृपा करून चांगल्यासाठी रिलॅक्स व्हा.
I'm fed up.
मी स्वतः फार निराश
झालेलो आहे, वैतागलेलो
आहे. अशा प्रकारची आपत्कालीन गोष्ट क्रिएट करण्याची जी बाब आहे त्याच्याविषयी मी काय झालेलो आहे, वैतागलेलो आहे.
थँक यू व्हेरी मच फॉर पॅनिकिंग बिकॉज इट्स गिव्हिंग मी समथिंग टू वर्क विथ.
तर अशा प्रकारे पॅनिकला काय म्हणतील मराठीत चांगला शब्द?
पॅनिक.
हा, गोंधळून जाण्याचं नाही म्हणा.
You don't panic in India, obviously. Yeah.
We do, actually, but don't have proper Marathi word. आपत्काळ बरोबर आहे नाही का? ठीक आहे ठीक आहे. म्हणजे आभाळ कोसळल्यासारखं वाटणं नाही का? आभाळ कोसळल्यासारखी परिस्थिती निर्माण केल्याबद्दल धन्यवाद माझ्यासाठी.
But seriously, I do think it's most unhelpful.
एका गंभीर अर्थाने मला हे सांगायचं की अशा प्रकारे आभाळ निर्माण केल्याची परिस्थिती निर्माण करणं उपयोगाची नाही.
People take things to extremes.
लोक गोष्टी टोकाला नेतात.
Actually, the steady progress going on. I know it. I'm convinced.
मला याच्याबद्दल खात्री आहे की आपल्या लोकांमध्ये हळूहळू का होईना प्रगती होते.
So I think this has always been Bhante's attitude.
हा भंतेंचा नेहमीच दृष्टिकोन राहिलेला.
Yes, there are things he needs that need addressing.
निश्चितच अशा काही गोष्टी आहेत की ज्यांच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे.
But you know, I've tended to panic in the past.
मी सुद्धा असंच मला वाटायचं की आभाळ कोसळलंय.
And Bhante always says something like,
आणि असं जेव्हा मी म्हणायचो तेव्हा केवळ भंते म्हणायचे.
He says, yes, that's true.
आणि ते म्हणायचे की हो, हे खरं आहे.
But it's not the whole truth.
परंतु ते असं म्हणायचे की हे पूर्ण सत्य नाहीये.
It's also true that this is happening, that is happening.
आणि ते असं म्हणायचं की हे पण सत्य आहे की हे पण घडतंय आणि ते पण घडतंय.
And yes, my overall impression is the movement is going very well.
आणि माझा सर्वसाधारण अनुभव असा आहे की आपली चळवळ चांगली चाललेली आहे.
And he's quietly confident.
आणि फार शांतपणे, फार आत्मविश्वासपूर्ण.
He says when he looks at the movement in the west, in India, he feels a great deal of satisfaction.
ते म्हणत की आम्ही जेव्हा भारताची आणि पश्चिम बंगालमधली चळवळ बघतो तर त्यांना फार समाधान झाल्यासारखं वाटतं.
And well, he told me that when Chandrashil and Sudarshan came over, well, he was so pleased.
त्यांनी मला सांगितलं की जेव्हा चंद्रशील आणि सुदर्शन तिकडे आले तेव्हा ते फार आनंदी होते.
He said this is really a fulfillment of the movement in India.
ते असं म्हणत होते की जणू काही भारतीय चळवळीची ती परिपूर्णता आहे.
There are public preceptors from India.
भारतातून व्यक्तिगत जाहीर उपाध्याय आहेत.
And of such good quality.
आणि एवढ्या चांगल्या गुणांचे.
So let's calm down.
तर जरा शांत होऊया.
And deal with our own difficulties.
आणि स्वतःच्याच अडचणींशी अगोदर सामना करूया.
If people want your help, help.
लोकांना जर तुमची मदत पाहिजे असेल तर मदत करा.
If they don't, well, just indicate your willingness and let them get on with it.
जर त्यांना मदत पाहिजे नसेल तर करू नका, फक्त तुम्ही मदतीसाठी तयार आहात असं दाखवा.
I think we can have a lot more confidence in the movement.
आपल्याला खरं तर आपल्या चळवळीबद्दल अधिक आत्मविश्वास असायला हवा.
And there's a lot of really good things going on.
आणि निश्चितच खूप चांगल्या गोष्टी चालू आहेत.
And a lot of really good individuals emerging.
आणि निश्चित खूप सारे व्यक्ती जे आहेत ते निर्माण होत आहेत.
I think if you don't have confidence in that, if you don't trust that, it's you who are the problem.
जर या गोष्टीमध्ये तुमचा विश्वास नसेल, या गोष्टीवर जर तुम्ही विश्वास ठेवत नसाल तर ते तुम्ही आहात ज्यांच्यामुळे अडचणी निर्माण होतात.
It's you who are far from the order.
ते तुम्ही आहात जे संघापासून दूर आहात.
So yes, relax.
तर अगदी आराम करा.
And look at yourself, look at your own reactions.
तर स्वतःकडे बघा, स्वतःच्या प्रतिक्रियांकडे बघा.
Of course, relax energetically.
हे जे काही आराम करणं आहे ते शक्तीपूर्ण आराम करा.
Relax vigorously.
अगदी जागृतीपूर्ण जो आहे आराम करा.
Well, there's an expression in Latin, festina lente. Don't worry about it. Yeah, it's in Latin.
I am relaxing.
Yeah. It means make haste slowly.
Make haste. Haste काय? हळू हळू काय करा. तर हळू हळू काय करा.
That's what we need to do. हळू हळू हे करा.
हीच गोष्ट आपल्याला करावी लागेल. हळू हळू आपल्याला काही करावी लागेल.
Be energetic but relax.
वीर्यवान रहा परंतु आराम आरामशीर रहा.
धन्यवाद.